रोमो एषाम् किञ्चन ममत। या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृड जीवसे। इमागम् रुद्राय तमसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रवरामहे मतिम्। यथा नश्यम सद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन् ननातुरम्। मृडानो रुद्रो तनो मयस्तु दिक्षयद्वीराय नमसा विधेमते। यच्छम् च योश्यमनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ। मानो महान्तमुत मानो अर्भकम् मानौ क्षन्तमुत मानौ क्षितम्। मानो वदी पितरम् मोत मातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिजः। मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः। वीरान् मानो रुद्रभामितो वदीर्ह विष्मन्तो नमसा विधेमते। आरास्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय तुम् नमस्मे ते अस्तु। रक्षाजनो अदि च देव भृयथा नल शर्म यच्छद्विवर्हाः। सुहि श्रुतम् कर्त सदम् युवानम् मृगन्न भीमौ पहत्नमुग्रम्। दृढा चरित्रे रुद्रस्तमानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः। परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः। अवस्थिरामगवद्भ्यसरनुष्वमेर्वस्तोकाय तनयाय मृणया। मीरुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव। परमे वृक्षायुधन् निधाय कृत्तिम् वधान आचर पिनाकम् विभ्रदावहि। विकिरित विलोहित नमस्ते अस्तु भगवः। यास्ते सहस्रगम् हेतयोन्नस्वपन्तुकाः। सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः। तासामीशानो भगवः पराजीना मुखाकृति। सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्याः। एषाघम् सहस्रयो जने वदन्मानि तन्मसि। अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि। नीलग्रीवा शिशिकण्ठाः शर्वा अदक्षमाचराः। नीलग्रीवा शिशिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः। य वृक्षेषु सत्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः। ये भूतानामधिपतयो विशिखाशः कपर्दिनः। ये अन्धेषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनाः। ये पथाम् पथिरक्षैलवृदाय वृदः। ये तीर्थानि प्रजनन्ति सुखावन्तो निषङ्गिणः। य एतावन्तश्च भूयाघंसश्च दिशो रुद्राविकस्थिरे। तेषाघम् सहस्रयो जने वदन्मानि तन्मसि। नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् ये अन्तरिक्षे ये दिव्ये सामह्नम् वासो। वर्षमिजमस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा। दश प्रतिचीर्दशोदीचीर्दशोध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् द्विष्मो ह्यश्च नो। वेष्टितम् भोजम् मे ददामि।
ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 1991 अध्यात्म मंगल धाम संध्याकाल स्वामी माधवनाथ अमृत महोत्सव सोहळा प्रारंभ। काल गणेश चतुर्थीला विघ्नहर्त्या श्री गजाननाची प्रतिष्ठापना झाली आणि आज स्वामी माधवनाथांचा 75वा वर्धापन दिन सोहळा। परंतु उत्सवमूर्ती स्वामीजी मात्र अर्धांगवायूने आजारी असल्याने जोशी हॉस्पिटलमध्ये 30 ऑगस्ट पासून ट्रीटमेंट घेत आहेत। त्यांच्या अनुज्ञेने त्यांच्या अनुपस्थितीत या सोहळ्याचा प्रारंभ होत आहे। या सोहळ्याचा सांगता समारंभ 29 सप्टेंबर रविवारी होणार आहे. स्वामीजींना आता पुष्कळ बरे वाटत असून त्यांना आज किंवा उद्याच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याने सांगता समारंभास ते उपस्थित राहू शकतील अशी आशा सूत्रसंचालन करताना सद्भक्त श्री मकरंद वझे यांनी प्रकट केली. आजच्या कार्यक्रमास आदरणीय डॉक्टर हेवी इनामदार प्राचार्य एसएनडीटी कॉलेज यांच्या सद्गुरु स्तवनदूती व्याख्यानाने सुरुवात होत आहे. व्याख्यानाच्या समारोपात ते म्हणतात, ज्ञानदेव हे क्रांतीदर्शी प्रज्ञावंत संत. त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये दृष्टांताचा पाऊस पाडला, ज्ञानाचा सुखाळ केला. अशा ज्ञानदेवांना जोडायचे असेल तर संसार सोडायचे कारण नाही याचे प्रत्यक्ष आदर्श उदाहरण स्वामी माधवनाथांच्या आपल्या समोर आहे. त्यांच्यापासून आपण सर्वजण स्फूर्ती घेऊन आपली पारमार्थिक वाटचाल जोमाने सुरू ठेवूया. स्वामीजींना लवकरात लवकर आराम वाटून ते आपल्यामध्ये सामील व्हावेत, तसेच त्यांना दीर्घकाळ निरामय आयुरारोग्य लाभून त्यांचा सांवत्सरिक वर्धापनदिन उत्सव साजरा हो ही ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करून टाळ्यांच्या गजरात त्यांनी आपले भाषण संपवले. पुढील कार्यक्रम रविवार दिनांक 29 सप्टेंबर 1991 अमृत महोत्सव मुख्य कार्यक्रम. तर रेणुका स्वरूप भावे प्राथमिक शाळा सभागृह, वेळ संध्याकाळ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर हरी सरदेसाई आणि प्रमुख पाहुणे आहेत मान्यवर प्राचार्य शिवाजीराव भोसले. सूत्र संचालन करीत आहेत सद्भक्त श्री पंकज करवंदे. सर्वप्रथम श्री केशवराव देसाई महाराजांकडून आलेल्या शुभेच्छा व शुभसंदेश वाचून दाखविण्यात येत आहे. तो वाचून दाखवित असतानाच आपल्या सर्वांची प्राणप्रिय स्वामी माधवनाथ डाव्या हातातील काठीच्या आधाराने डॉक्टर नाडकर्णी ताई बरोबर एक एक पाऊल टाकीत प्रवेश करतायत प्रचंड टाळ्यांच्या गजरात. सर्व श्रोतेजण उभे राहून स्वागत करीत आहेत. त्याला स्वामीजीही आपल्या डाव्या हातातील काठी उंचावून बचंगे तू अहोल लढंगे म्हणत प्रतिसाद देत आहेत. यावेळी सर्वांचे डोळे भरून येत आहेत. त्यानंतर धरेन पुरे गुण गाथा हा सद्भक्त प्रतिभाताई गोरे यांचा अभंग, सरळाताई बाबर यांचे सद्गुरु स्तवन आणि स्वामीजींचे गुरुबंधू श्री विद्यानंद स्वामी इत्यादी मान्यवरांच्या गौरवपूर भाषणानंतर प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले यांचे शुभ हस्ते मंडळाने जमा केलेल्या रुपये 2 लाख गौरव निधीची पहिली प्रचंड टाळ्याच्या गजरात स्वामीजींना अर्पण करण्यात येत आहे. स्वामीजी तत्काळची मंडळाच्या कार्याकरता मुख्य विश्वस्त सद्भक्त श्री मकरंद वझे यांच्याकडे टाळ्याच्या गजरात सुपूर्त करून बोलायला सुरुवात करतायत. आज खरोखर आनंदाचा दिवस, तुम्हा सर्वांना पाहून बरे वाटते. परमार्थाला मात्र चांगले दिवस नाहीत आणि पारमार्थिक विचारच मुळी कोणी देत नाही. टीव्हीवर गेलात तर परमार्था संबंधी बोलू नका असे सांगतात. कोणी म्हणतात देव हा शब्द गुळगुळीत झालेला आहे. ज्यांनी हे विधान मला ऐकवलं ती अत्यंत मोठी आसनी आहे. त्यांच्याबद्दल बोलणे देखील शक्य नाही. मी त्यांना उत्तर दिलं मग आई हा शब्दही गुळगुळीत झालेला आहे. श्री रामचंद्रांनी मातेला आई म्हटलं, शिवाजी महाराजांनी म्हटलं, आपणही म्हणतो शेकडो वर्ष आई हा शब्द चालत आलेला आहे. पुष्कळ वर्ष चालला म्हणजे काय तो गुळगुळीत झाला? देव हा शब्द गुळगुळीत झालेला नाही, देव हा शब्द उच्चारून तेजस्वी झालेला आहे. कसं तुम्ही बोलता? आपण स्वतःला बुद्धिनिष्ठ म्हणतो आणि कोणतं जीवन अनुसरत असता आपण सुखी समृद्ध होऊ हे मात्र बुद्धीच्या लक्षात येऊ नये ही आश्चर्याची गोष्ट आहे. सरकारच्या सक्तीमुळे आता सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. मी एका डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. आता त्या हॉस्पिटलमध्ये सगळेच डॉक्टर मी म्हटलं तुम्ही कशाकरता सिगरेट ओढता याचं उत्तर द्या. तुम्ही जवळजवळ 99% डॉक्टर्स मंडळी सिगरेट ओढता, अर्थात आपले आजचे डॉक्टर सोडून ते धनवंतरी आहेत, समाजाच्या आरोग्यासाठी दत्त आहेत, ते सोडून त्या बाकीच्यांना मी विचारलं डॉक्टर कशासाठी आहेत. समाजाच्या आरोग्य संवर्धनास मदत करण्यासाठी डॉक्टर आहेत, नुसती औषधं देण्यासाठी, सिगरेटने झालेला खोकला घालवण्यासाठी नाही, तर सिगरेट उडू नका असं सांगण्यासाठी डॉक्टर आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे परमार्थाला चांगलेच दिवस यावे. सुशिक्षित समाजामध्ये ज्ञानेश्वरी रुजावी हे भगवंताचे कार्य आहे. दोन ध्यान मंदिरे उभी राहिली, कार्यरत झाली, परमार्थावर समाजात जागृती निर्माण करण्याची माझी इच्छा भगवंताने पूर्ण केली. आपलं सर्व जीवनच परमार्थमय करायचं आणि गीता ज्ञानेश्वरीने सांगितलेला परमार्थ त्याचा प्रसार करायचा हे ध्येय धरून हे कार्य चाललेलं आहे. त्याकरिताच रामाने आम्हा धाडले आणि त्यासाठी हे मंडळ कार्य करीत आहे. हरिओम तत्सत महाराजच्या गजात स्वामीजींनी आपले बोलणे संपवले. त्यानंतर आता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हरी सरदेसाई हे बोलतायत. एका कृपार्थ जीवनाची वाटचाल आपल्यासमोर आपण पाहत आहोत. स्वामी माधवनाथांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या रतनभरा प्रज्ञेनी ज्ञानेश्वरीमय केलं. एक वाट मोहाची, इंद्रियजन्य सुखाची, प्रेयस असलेली ती पूर्णतः सोडून श्रेयसुखी वाट त्यांनी अंगीकारली. आयुष्यभर त्यावरूनच वाटचाल केली. ही शांतीची वाटचाल आहे. श्रेयसे कर्मण्यभिरता संसिद्धीं लभते नाहा. आप आपल्या कर्माच्या ठाई जो तत्पर असतो त्याला ज्ञान निश्चयाला पात्र होण्याची योग्यता येते असे भगवंतच गीतेमध्ये म्हणतात. त्याप्रमाणे स्वामींचे झाले आहे. खऱ्या अर्थाने तेच डॉक्टर आहेत. भवरोग्यांना ते बरे करतात. त्यांच्यामध्ये ज्ञानाचे आत्मज्ञानाचे स्फुल्लिंग तेथून त्यांना ते भवाच्या पार नेतात. अशा या उगवत्या ज्ञान सूर्यासाठी मी प्रार्थना करतो. जीवे शरदा शतम, 100 वर्षाचे आयुष्य आरोग्यासहित त्यांना प्राप्त हो. टाळ्या, प्रचंड टाळ्या. एवढे बोलून त्यांनी आपले बोलणे संपवले. स्वामीजींनाही परत नेण्यासाठी तयारी सुरू झाली. तेव्हा सर्व संतांचा जय जयकार करीत सर्व श्रोते मंडळी हात जोडून उभी राहिली. तेव्हा स्वामीजींनी डाव्या हातातील काठी उंचावर आनंदात पहा म्हणत सर्वांना आशीर्वाद दिले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. पुढील केंद्र बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. काही साधक मंडळी ध्यानात रंगलेले आहेत तर काही जण घाईघाईने आत येऊन मिळेल त्या जागेवर स्थानापन्नही होत आहे. घड्याळात 7:25 होत आहेत आणि केंद्रातील सर्व लाईट पटापट लागत आहेत आणि या उजळलेल्या ध्यान मंदिरात पांढरीशुभ्र लुंगी आणि वर पांढरीशुभ्र बंडी परिधान केलेले प्रसन्न मूर्ती स्वामीजी व्हील चेअर वरून प्रवेश करत आहेत. टाळ्याच्या प्रचंड गजरा. 22 ऑगस्ट नंतर सुमारे 1.5 महिन्यानंतर स्वामीजी या ध्यान केंद्रात त्यांच्या आधारानंतर आज प्रथमच येत आहेत. प्रफुल्लित वातावरण असले तरी स्वामीजींना या अवस्थेत पाहून अनेकांच्या डोळ्याचा काळा पाळणा झालेला आहे. स्वामीजी मात्र म्हणत आपल्या मूळ प्रसन्नतेने भुया उंचावीत सुहास्य मुद्रेने निष्किलपणे स्वभावावरून कृपादृष्टी फिरवीत आहे. सद्भक्त राजीव भोवाळकर ज्ञानेश्वरी नित्यपाठातील माझे नियमसंधाने देख संकल्प जाळेने निश्चय मध्याजी चोख याची नाव या ओळीवर निरूपण करतायत. स्वामीजी जणू आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत अशा कुतूहलाने लक्ष ठेवून ऐकतायत. निरूपण संपल्यानंतर स्वामींच्या गळ्यामध्ये माईक बांधलेली कापडी गुंडाळी घालण्यात येत आहे. त्या माईकवर दादा आताने चकचक करीत सद्भक्त सौभाग्यची मेधागंधे तिला अभंग म्हणायला सांगताय. ती नको नको देवा क्षणही दुरावा सत्संग असावा जन्मभरी निरंतर नाम गावे विश्राम कैवल्याचे धाम पायापाशी हा अभंग मोठ्या भावाचा अंतःकरण आहे, म्हणजे त्यातून सर्वांचेच मनोभाव प्रकट होत आहेत. त्यानंतर सहजपणे स्वामीजी बोलतायत, मजा आहे, आनंद आहे, तुम्ही जेवढा घ्याल तेवढा आहे. आपले मन आणि बुद्धी हा आनंद ग्रहण करायला तयार हवी. ध्यान साधना नाम साधनेने मन व बुद्धी तयार होईल. आत्मानंद साधनेने सिद्ध होतो. त्यासाठी त्याचबरोबर देहाच्या वासना मनाचे संकल्प बाजूला सारले पाहिजेत. ध्यानानेच फक्त मनुष्य आदित्य राहू शकतो. आधी ध्यान करून मग नाम घ्यावे. बारीक सारीक गोष्टीत आपण गुंतून जातो. सर्व कर्म जर भगवंता प्रत्यर्थच होतील तर त्यांचा त्रास होणार नाही. प्रत्येक क्षण जपावं. प्रेमाने सहजपणे साधना करावी. भगवंत आपला प्राण त्यासी न करावे निर्वाण. देव भगवंत हा नेहमीच आपल्याजवळ आहे हे मानलेच पाहिजे. आपण त्याची आठवण कायमची नित्य ठेवावी. भगवंत माझ्या बरोबरच हॉस्पिटलमध्ये होता, आताही तो माझ्या बरोबर आहेच. भगवंत कधीही आपणास सोडित नाही. हा भाव पक्का हवा. आपली प्रत्येक गोष्ट तोच करतो, तोच मी आहे. सहा अहम नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. जन्म मरण ही किरकोळ गोष्ट आहे. जे जे कर्म मी करतो ते भगवंतच करतो असा भाव असावा. संकल्प जाळणे निश्चय याची नाव. मोकळे मन रसाळवाणी असं पाहिजे. अवघी सुखे येती घरा देव सोयरा झाले निया. आपलं स्वतंत्र विश्व आहे. काय समजतात? हरिहर म्हणत स्वामीजींनी बोलणे थांबवले. त्यांच्या गळ्यातील माईक काढण्यात आला. पुन्हा व्हीलचेअरवर बसून जाताना सर्वांना डाव्या हाताने आशीर्वाद देत स्वामीजी स्वामी निवासात जात आहेत. आणि ते नजरे आग होईपर्यंत सर्वजण हात जोडून अनिनिच नजरेने स्वामीजीकडे पाहत आहे. हरिओम तस.
एक प्रश्न आहे. मला मिळालेल्या सात्विक संस्कारातून पुढील प्रश्न खुणावत असतो. परमेश्वराविषयी व गुरुंविषयी असलेल्या आदर व प्रेमातून पुढील प्रश्न आलेला आहे. प्रश्न: ज्याप्रमाणे आपल्या वडिलांचा ज्याप्रमाणे आपल्यात वडिलांचा अंश असतो तरी तेच वडील राहतात व आपण मुलगा अब्लिक मुलगी, त्याप्रमाणे आपण परमेश्वराचे अंश आहोत तर तोच परमेश्वर मी आहे हे कसे? चांगला प्रश्न आहे. ज्याप्रमाणे आपल्यात वडिलांचा अंश असतो तरी वडील ते वडील राहतात आणि मुलगा तो मुलगाच राहतो, त्याचप्रमाणे आपण परमेश्वराचे अंश आहोत तर तोच परमेश्वर मी आहे हे कसे? तो परमात्मा व मी जीवात्मा हाच बोध नाही का? कितीही झाले तरी आपण परमेश्वर रूप होऊन हे विश्व निर्माण नियंत्रित व नाश करू शकतो का? त्यामुळे तोच मी हा बोध पचवायचा कसा? कृपया मार्गदर्शन करा असं म्हटलं. आपल्यामध्ये वडिलांचा अंश असतो, आई आणि वडील या दोघांचाही अंश किंवा गुणधर्म आपल्यामध्ये असतात. पैतृक बीजानी आपण निर्माण होतो आणि त्यामुळे तेच आपले वडील राहतात आणि आपण मुलगा राहतो. व्यावहारिक अंगाने कायम आपण मुलगा राहतो वडिलांचे अंश असताना. मात्र तेच तू आहेस असं म्हणताना तो समुद्र आणि मी तरंग ही वस्तुस्थिती कायम राहते. तो व्यापक आणि मी अल्प ही वस्तुस्थिती कायम राहते. असं असताना तो परमात्माच मी अशा प्रकारचा बोध पचवायचा कसा असं विचारलेलं आहे. आपल्यामध्ये वडिलांचा अंश असतो पण खरं जर सत्य सांगायचं झालं तर आत्मा वै पुत्र नामासी असं उपनिषद म्हणतात. पुत्राच्या रूपाने आपणच जन्म घेत असतो. देहाच्या अंगाने वेगवेगळे म्हणून वडील आणि मुलगा जसं परमेश्वर आणि आपण असे स्पष्ट भेद आहे, तसं आत्म्याच्या अंगानी जर पाहायचं झालं तर आत्माच मुलाच्या रूपाने आपल्या स्वतःला ठेवत असतो. मला मध्यंतरी एका ग्रंथाबद्दल कोणीतरी सांगितलं, त्या ग्रंथाचं नाव होतं सेल्फिश जीन. आपला मुळात जन्म झालेला आहे ती जी जीन आहे ती अत्यंत स्वार्थी असून ती स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये अखंड टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आतापर्यंत कुठल्याही जीनचा नाश झालेला नाही. जगाच्या प्रारंभापासून निर्माण झालेली कुठलीही जीन ही नाश पावलेली नाही, ती आपल्या स्वतःला टिकून ठेवत असते. आपल्या ठिकाणी असणारी प्रजोत्पादनाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा या जीनमुळे आपल्या ठिकाणी आहे, नाहीतर ही प्रेरणाच आपल्याला झाली नसती. आपल्याला आपण मुलाला जन्म दिला असं वाटतं अथवा वडिलांनी आपल्याला जन्म दिला असं वाटतं, त्याच्याही मागे असणारं शास्त्रीय सत्य ती जी जीन आहे ती आपल्या स्वतःला कायम ठेवते, तिला नाहीसं होणं मान्य नाही आणि ती कधी नाहीशी होत नाही. आपण ज्याला वंशरहितता किंवा निर्वंशता असं म्हणतो ती आपली अत्यंत अल्पबुद्धी आहे. समाजाच्या दृष्टीने जर पाहिलं तर एखाद्याचा निर्वंश झाला असं जे म्हटलं जातं, कारण त्याच्या बंधूंच्या त्यांच्या चुलत बंधूंच्या त्यांच्या अनेक ज्या ब्रँचेस असतात त्याच्यातून ती जीन कार्यरतच असते, ती पुढे जात असते, ती स्वतःचा कधीही नाश होऊ देत नाही. मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी कामप्रेरणा आहे ती कामप्रेरणा विशेष करून प्रजोत्पादनासाठी आहे, केवळ शारीरिक आनंदासाठी खरंच नाहीये. आणि ही प्रेरणा तुमच्या मनावर किंवा विचारावर किंवा इच्छेवर अवलंबून नाहीये, ती स्वरहस्यवाही आहे. इतकंच नव्हे तर त्या प्रेरणेतून तुम्ही आलेले आहात आणि तुम्हीही त्या प्रेरणेला पुढे प्रजा निर्माण करण्यासाठी बांधील आहात, हे शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे व्यावहारिक अंगाने आपण वडिलांचे अंश असतो हे जरी खरं असलं, व्यावहारिक अंगाने तरी देखील ती जीनच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःला परत निर्माण करते मुलाच्या अंगाने, अशी वस्तुस्थिती आहे. आणि आता शास्त्रज्ञांना हेही समजलेलं आहे की पुरुषाच्या आणि स्त्रीच्या दोघांच्याही गुणधर्मांनी पुढची पिढी निर्माण होते, दोघांचेही गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये येतात. असं असल्यामुळं वडिलांचा आपण अंश असलो तरी देखील वडील हे वडीलच राहतात, हे जरी व्यावहारिक सत्य असलं तरी शास्त्रीय सत्य तुम्ही आणि वडील शरीराने आहात त्याच्याऐवजी त्या जीनचाच प्रवास अखंड चाललेला आहे. अखंडपणे ज्याच्यामध्ये जिजी विषा आहे असा जो जीवाणू आहे तो जीवाणू प्रवास करत करत विविध शरीरात प्रवेश करत आपल्या स्वतःला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण आणि वडील हे अभिन्न आहोत, शरीराने वेगळे असलो तरी. असं समजू नका की तुम्ही आणि वडील जेव्हा मुलाला जन्म देतात तेव्हा वडिलांच्या अंशातून मुलगा जन्माला येतो, म्हणजे मग त्या अंशातून जन्माला आलेला मूळ जो आहे दाता तर तेवढा कसा असेल, तेवढाच असतो. जसा एक दाणा पेरला की असं मनगटा एवढं कणीस येतं आणि त्याला परत शेकडो दाणे येतात, त्या दाण्यात ते सामर्थ्य आहे. असं असल्यामुळं तुम्ही वडिलांचा अंश आहात ही व्यावहारिक वस्तुस्थिती आहे, पण त्याच्याही आत जाऊन सखोल वस्तुस्थिती जर पाहायची झाली तर तुम्ही आणि वडील हे शास्त्रीयरित्या एकमेकांपासून वेगळे नाहीत. शरीर वेगळं असलं तरी. आणि हे सिद्ध देखील झालेलं आहे, कारण तुमच्यामध्ये वडिलांचा स्वभाव येतो, तुमच्या आजोबांचा स्वभाव येतो, पणजोबांचा स्वभाव येतो, कित्येक पिढ्यांचा स्वभाव तुमच्या ठिकाणी येतो. गुण येतात, दोष येतात, प्रकृतिगत दोष येतात, प्रकृतिगत गुण येतात, काहीच नाश होत नाही. एखादी व्यक्ती विशिष्ट गुणांची आहे याचं कारण त्या प्रकारचे जीन्स ते गुण वागवतच होते, फक्त संधी मिळाली या देहामध्ये एवढीच परिस्थिती असते. या जन्मामध्ये किंवा या देहामध्ये संधी मिळाली अशी परिस्थिती असते. एरवी ते गुण सायलेंटली पुढे जातच असतात, आजार देखील पुढे जात असतात. डायबिटीस मध्ये असं म्हटलं जातं की एका पिढीत असतो, दुसऱ्या पिढीत काही जणांना असतो आणि काही जण केवळ कॅरियर असतात त्यांना डायबिटीस. मी आता उगीच मेडिकलचं बोलतोय, बरोबर आहे ना? काही जण कॅरियर असतात त्यांना जीवनभर डायबिटीस निघत नाही, पण त्यांच्या मुलांमध्ये परत येतो. याला नसताना मुलांमध्ये कसा आला? कारण यांच्या वडिलांमध्ये किंवा आईमध्ये होता आणि हा फक्त कॅरियर होता. असं असल्यामुळं त्यांच्या मुलांमध्ये येतो, नाश होत नाही, काही नाश होत नाही, रोग नाश होत नाही, गुण नाश होत नाही, दोष नाश होत नाही. जीवात्मा तर अविनाशीच आहे. असं असल्यामुळं पहिल्या विधानाप्रमाणे वडिलांचा आपण अंश असतो आणि तरी देखील तेच वडील राहतात आणि आपणच मुलगा राहतो, हे अतिशय वरवरचं व्यावहारिक सत्य आहे आणि ते तसंच असलं पाहिजे. मुलांनी वडिलांच्या खांद्यावर हात टाकून तुम्ही तोच मी आता गप्प बसा असं असं म्हणायचं नाहीच आहे. आणि भक्तांनी देखील सोहम हंसहा असं म्हणत असतानाही ज्ञानेश्वर महाराजांच्या खांद्यावर हात टाकायचा नाहीये, सद्गुरूंच्या खांद्यावर हात टाकायचा नाहीये, आळंदीला समाधी पुढे जाऊन सोहम सोहम असं म्हणायचं नाहीये. पण समजून घ्यायचं आहे की जसं ज्या न्यायानी, आता मी उलटच म्हणेन की वडील आणि मुलगा हे एक आहे, त्याच न्यायानी ज्ञानोबा आणि मी देखील एक आहोत. नम्र असून, नम्र असताना म्हणायचं आहे. परमार्थाच्या न्यायानी हे नव्हे तर याच्याच न्यायानी तिकडे देखील जायचं आहे. आजोबा मुलांबरोबर खेळतील हे खरं आहे, पण आजोबा आजोबाच राहणार, मुलगा मुलगाच राहणार. आता कोणीच कोणाला नमस्कार करायला नको असं होऊ शकत नाही. हे जसं आहे तसं ज्ञानोबांना आपण नमस्कारच करायचा. आपण नातू पणतू खापरपणतू ढोपरपणतू काय जी नावं असतील ती असतील असे आहोतच आहोत त्यांचे, तरीही ते आणि आपण एक आहोत. तरीही त्यांचा बोध आणि आपला बोध एक असू शकतो, एवढंच नव्हे तर परमात्म्याचा आणि आपला बोध एक असू शकतो. तोच मी आहे ही जीवानी जीवात्म्यानी म्हणजे प्रगतावस्थेमध्ये जो जीवनाचं उन्नयन करू इच्छितो, देह मी या भावनेपासून, मन मी या भावनेपासून, बुद्धी मी किंवा विकारांचा मी या भावनेपासून, मी विकाररहित जन्म मृत्यू रहित अविनाशी आनंद स्वरूप शांत स्वरूप जसा परमात्मा तसाच, तो माझ्यामध्ये पूर्णपणाने भरलेला आहे. एवढंच नव्हे तर तो आणि मी एक आहोत याच बोधावर राहायचं आहे. पण या बोधावर राहत असताना जगत घडामोड अशा करता करू शकत नाही की आपल्याला एक देह लाभलेला आहे आणि तो खूप मर्यादित कामं करतो. जगत घडामोडीत तुम्ही सहभागी होता, काही निर्माण करू शकत नाही, तरी देखील कर्मामध्ये सहभागी असताच ना परमात्म्याच्या. परमात्म्याने निर्माण केलेल्या कर्मचक्राचाच एक भाग म्हणून आपण कर्म करतो, त्याच्या बाहेर राहून आपण थोडीच कर्म करतो. निर्माण करणं अथवा नाश पावणं अथवा आहे हे सुरक्षित ठेवणं हे देहधारी असताना आपले शब्द आहेत, त्याला काही फरक पडत नाही. एक भूकंप झाला, शेकडो घरं पडली, हजारो लोक मेले, कितीतरी संपत्तीची धूळधाण झाली, तर ते आपल्या कागदी नोटा आहेत. सोनं गाडलं गेलं तरी त्याच्यातच गाडलं जाणार आहे. हे सगळे आपले हिशोब आहेत, त्याच्या संपत्तीत काहीच फरक पडत नाही. सोनं गाडलं गेलेलं पुढं कोणीतरी खणेल आणि काढेल आणि ते वापरेल, त्याची संपत्ती कुठं इकडून तिकडे जात नाही. सुनामीची लाट आली आणि बरेच लोक मेले, तर तुम्हाला किडे मारताना कुठं काय खंत वाटते? पुन्हा निर्माण होणार आहेत असंच वाटतं ना. या मीडियामुळं आणि आता या बातम्यांमुळं आपल्याला तशा तऱ्हेने खूपच याबद्दल समजलेलं आहे. हे जे सगळं जगत आहे ते केवळ माणसाकरता थोडंच निर्माण झालंय. एक वेळ अशी येणारच आहे की मनुष्य जातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपेल की बस रे बस. मी मागच कधीतरी डॉक्टर विजय भटकरांच्या व्याख्यानाबद्दल सांगितलं की शास्त्रज्ञांची मती पुढच्या 80 ते 90 वर्षांनी काय होईल चालत नाही. सुपर कॉम्प्युटरमध्ये गणित टाकली तर त्यांना उत्तर मिळत नाही अशी आज परिस्थिती आहे. तेव्हा काही एक लोकसंख्या कमी व्हायचीच आहे, कशानेही होईल, युद्धाने होईल, आजारपणामुळे होईल, ज्याला फार मोठे रोग म्हणतात त्यामुळे होईल, पण त्याचा परमात्म्याला काही घेणं देणं नाही. एकमेकांना मारून होईल, इतका द्वेष निर्माण होईल, कारण द्वेष भूमीवरून निर्माण होणारच ना. भाऊ आणि भाऊ यांच्यामध्ये का बरं द्वेष निर्माण होतो? केवळ प्रॉपर्टीमुळं, बाकी काय कारण असतं? एका वडिलांची दोन मुलं आहेत, मला मिळावं का तुला मिळावं, दोघांना वाटतं संपूर्ण मला मिळावं. याकरता भावाचं अनहित करणारे जर असतील तर हातात बंदूक घेऊन 10 जणांना मारणं याच्यात काय अवघड आहे? जर असं वेड डोक्यात शिरलं त्याचा परमेश्वराशी काही संबंध नाही. धर्माकरता म्हणून जर कोणी मारलं, भूमीकरता म्हणून कोणी मारलं, पाण्याकरता म्हणून कोणी मारलं, इथून पुढे हे घडू शकेल, त्याचा परमेश्वराशी काय संबंध आहे? एक मनुष्य उठतो, माथे फिरू असतो आणि मुंबईत मोठा हाहाकार माजवतो, त्याच्या परमेश्वराशी काय संबंध आहे? माणसांशी संबंध आहे. माणसं आपली बुद्धी कशी वापरतात याच्याशी त्याचा संबंध आहे. उद्या तुम्ही सगळे गेलात तरी त्याला काही नाही फरक पडत. केवळ माणसाकरता हे निर्माण झाले या मनोवृत्तीतून आपण विचार करतो. म्हणून मग परमेश्वर तरी आहे की नाही, एवढ्या मोठ्या हत्या का घडतात, एवढे मोठे ऍक्सिडेंट का होतात, काही संबंध नाही. मोठमोठे पूर येतात, जग रहाटी आहे, जगाच्या नियमामध्ये हे सगळं बसतं, परमेश्वराच्या कर्मामध्ये हे सगळं बसतं. तुमच्या बुद्धीत बसत नाही याला तो जबाबदार नाही. असं असल्यामुळं परमेश्वराने निर्माण केलेलं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये ढवळाढवळ करणं काय? एक खड्डा खाण्याला किती वेळ लागतो माणसाला? भूगावला आपण त्या आंब्याच्या करता आळी करायची होती आणि आळी करून तिथं खत टाकायचं होतं तर किती माणसं लावली म्हणजे, कारण पाऊस जवळ आलेला होता, ती आळी करून ते खत टाकून त्याच्यावर माती ढकलून ठेवायची होती. खड्डे खणताना वेळ लागतो, त्याला खड्डा खाण्याला काही नाही वेळ लागत. मोठमोठे तुम्ही बांधलेले रस्ते देखील मध्ये 10-10 फुटाचे खड्डे सहज तो करू शकतो, रस्ताच फाटून जाऊ शकतो, त्याला काही अडचण नाही. त्याच्यात जे काही होईल, नुकसान होईल, अपघात होईल, ती मानवी बुद्धी, त्याला तो जबाबदार नाही. कारण माणसाला तरी कुठं सुचतं की आपण जे करतो त्याच्यातून किती जणांना मारतो? आज भारतात थोडा शाकाहारी संप्रदाय जिवंत आहे आपल्या रूपाने, नाहीतर सगळं जग मांसाहारी आहे. आणि एवढ्या जगाच्या मांसाहाराकरता म्हणून किती प्राण्यांना पोसलं जातं आणि किती प्राण्यांना मारलं जातं याचा हिशोब आहे? माणूस जेव्हा स्वतःबद्दल विचार करतो आणि परमेश्वर आहे की नाही म्हणतो तेव्हा ही माणसाचीच कृती आहे. मग माणसाने माणसाला मारलं तरी देखील परमेश्वर आहेच. पण म्हणून कोणी माणूस ही सत्ता आपल्या हातात घेत नाही, परमेश्वराची घेऊ शकत नाही, कारण घेतली तर तो भयंकरच अहंकाराचा भाग होईल, तेव्हाच तर आसुरी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळं परमेश्वराचा अंश आपल्यात आहे याचा अर्थ शांती रूपानी आहे, समाधान रूपानी आहे, प्रेमाच्या अंगानी आहे, बोधाच्या अंगानी आहे. जगत व्यापार वर्ज प्रकरणात असंच म्हटलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये देखील, जीव कितीही उन्नत झाला आणि परमात्मा झाला तरी जगताचे व्यापार करू शकत नाही, या मर्यादा लक्षात घेतल्याच पाहिजेत. नाहीतर मग अशा महत्वाकांक्षेने तुम्हाला काय परमेश्वर व्हायचे की काय साधना करता करता, हाही प्रश्न निर्माण होतोच ना. त्याच्या शांतीशी समरस व्हायचं सोडून तुम्हाला काय जगताचा व्यापार हातात घ्यायचा आहे, मग ते करण्यासाठी अमेरिका बसलेलीच आहे. उद्या जर बलिष्ठ झाले तर भारत देखील तसं करायचा प्रयत्न करेल, त्याच्याकरता एक माणूस कसा परमेश्वराचा सगळा कारभार चालवणार, शक्यच नाहीये. पाऊस पाडू शकाल, बोध होऊ शकतो, असं असल्यामुळं तोच मी या बोधात काही अडचण नाही. जसे वडील आणि मुलगा हे, आणि हे सगळ्यांनी म्हणजे कायदा देखील मान्य करतो की एक सारखे आहेत, वडिलांची जी वडिलार्जित इस्टेट असते, वडिलांची वडिलार्जित इस्टेट, स्वकष्टार्जित नाही, तर ती आपल्या मुलांना द्यायची का नाही द्यायची हे ठरवण्याचा वडिलांना अधिकार कायदा देखील देत नाही. याचं कारण वडील ज्याच्यातून आलेले आहेत त्याच्यातूनच मुलं आलेली आहेत आणि त्यांनी ती संपत्ती ठेवलेली आहे, तर ती संपत्ती पुढच्यांना तशीच निर्वेद मिळणं वडिलांच्या मनावर अवलंबून नाहीये. कळत न कळत एका नैसर्गिक न्यायानेच कायदे देखील बनलेले आहेत. मी कायद्याच्या क्षेत्रात जात नाही, पण सांगतो की तारतम्याने अशा प्रकारे विश्व चाललेलं आहे. त्यामुळं तोच मी हा बोध पचवायचा कसा, तर ती वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या वस्तुस्थितीचा आपण आदर करायचा आहे. कुठे काकांवरून मला असं वाटतं की जर लिखाण केंद्रामध्ये काय काय घडलं याचं जर आपणही ठेवलं असतं तर किती मोठा खजिना आपल्यापाशी झाला असता. आता हे सगळं ऐकताना असं वाटतं की बरोबर आहे, त्यावेळेला आपण उपस्थित होतो, पण असंच्या असं आपल्याला आठवत नाही. असाच एक प्रश्न इथं आहे, परमात्मा हा अकर्ता असेल तर त्याला संकल्प कसा झाला, आणि संकल्प झाला तर तो अकर्ता कसा, आणि ज्याला एकदा संकल्प होतो त्याला परत आणि परत ही संकल्प होऊ शकतो, मग सत्य काय उरते. विश्व तर घडले आहे म्हणजे कर्म तर घडले आहे. कर्म घडण्यासाठी कर्त्याची जरुरी असते, म्हणजे कर्ता आधी असला पाहिजे. पण हे विश्व अनादी म्हणजे आहेच आहे असं म्हणतात, मग याचा कर्ता कोण? पाणी प्यायला लावतील असे प्रश्न आहे. म्हणूनच आज अभंग मी घेतला नाही असा विचार होता. हे दोन प्रश्न आपण घ्यावेत. काही गोष्टी या अभ्यास करताना त्याच्या गुणधर्मांसकट समजून घेऊन अभ्यास करायचा असतो. जसं तुम्ही ऑक्सिजन तर ओडरलेस, ज्वलनाला मदत करणारा, प्रत्यक्ष न जळणारा पण ज्वलनाला मदत करणारा, आणि हवेमध्ये एक पंचमांश ऑक्सिजन हे गुणधर्मासकट स्वीकारावं लागतं. त्याला वास का नाही, इतर वायूंना वास आहे, क्लोरीनला वास आहे, मग ऑक्सिजनला वास का नाही असा प्रश्न विचारू शकत नाही. त्याला वास नाही ही वस्तुस्थिती आहे. काही थेट जळणारे असतात, तर हा ज्वलनाला मदत करणारा आहे एवढंच याच्याबद्दल सांगता येतं. हा का नाही ज्वलना थेट जळत, नाही जळत हे हा गुण या गुणधर्मासकटच अभ्यास करायला लागतो. तसं परमात्मा अकर्ता आहे आणि अकर्ता अजन्मा अव्यय अक्षर अशा त्याच्या स्थितीमध्ये त्याच्या ठिकाणी संकल्प झाला शास्त्र म्हणत त्यावेळेला तुम्ही नव्हतात मीही नव्हतो एकोहम बहुस्याम प्रजा येईती असा संकल्प झाला. मी एकच एक आहे अनेक विध व्हावं असा संकल्प झाला आणि या संकल्पापाठोपाठ हळूहळू करून विश्व निर्माण झालं. तर हे कसं झालं असं कसं होऊ शकेल या प्रश्नाशिवाय खरं म्हणजे हे स्वीकारावं लागतं. त्याच्याकरता मात्र शास्त्रांवर विश्वास असला पाहिजे नाहीतर मग तुम्ही काहीतरी निर्माण करून ते सत्य करून दाखवलं पाहिजे. या दोनच गोष्टी उरतात. एकतर शास्त्रांवर विश्वास ठेवा नाहीतर मग तुम्ही एक थिअरी मांडून ती कशी सत्य आहे ती सिद्ध करून दाखवा असे दोनच पर्याय उरतात. परमात्म्याचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तो अविनाशी आहे मग तसा दगडही अविनाशी आहे डोंगरही अविनाशी आहे त्याचं स्थित्यंतर होईल. अविनाशी आहे दगडाची माती भिरी पण अविनाशीच आहे अविनाशी राहील. पण परमात्म्याच्या ठिकाणी जाणीव देखील आहे हा जड पदार्थ आणि परमार्थ याच्या संदर्भात असलेला फरक. अर्थात जड पदार्थाच्या आधी चेतन वस्तू आहे पण तो नंतरचा विषय. तो अविनाशी जसा आहे तसा जाणीवरूप अथवा चैतन्यरूप अथवा ज्ञानस्वरूप देखील आहे. आता तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात तर तुमच्यातला समजून घेणारा कोण आहे तसं जर पाहायचं झालं तर एक दोन फुटाचा मातीचा ढिगारा आणि तुम्ही याच्यात काही फरक नाही पंचभूतांच्या अंगाने. एवढे सगळ्या मातीचे ढिगार समोर बसलेले आहेत असं म्हणता येईल. आवाज पण या मातीच्या ढिगाऱ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या मातीच्या ढिगाऱ्याच्या आत कोणीतरी समजून घेणारा देखील बसलेला आहे. तुम्ही म्हणाल बुद्धी समजून घेते तर बुद्धी देखील कोणाच्या तरी प्रकाशात समजून घेते आहे कोणीतरी आहे की ज्यामुळे बुद्धी देखील समजून घेते. जो समजून घेणारा आहे तो परमात्मा आहे. आत बसून मी जे बोलतो आहे ते तो चेतन स्वरूप आहे आणि तो समजून घेणारा आहे त्याला समजतं. म्हणून त्याच्या ठिकाणी चैतन्य हा देखील एक गुणधर्म आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्य हा गुणधर्म आहे ज्ञान किंवा जाणीव हा गुणधर्म आहे त्याच्या ठिकाणी संकल्प करण्याचा देखील गुणधर्म आहे. जसे तुम्ही चेतन स्वरूप आहात तर चेतन स्वरूप तुम्हीच मन वापरता चेतन स्वरूप तुम्हीच तर्काचा आधार घेता बुद्धीचा वापर करता ही वस्तुस्थिती आहे. तसं परमात्मा अविनाशी आणि चैतन्य रूप त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण होऊ शकतो या गुणधर्मानेच परमात्म्याकडे पाहायचं असतं. आणि त्याचा संकल्प मात्रे करून कारण इन टोटॅलिटी तो एक असताना त्याच्या ठिकाणी असा संकल्प निर्माण झाला आणि असं म्हणतात की विश्वाची घडामोड होणारं कर्म सुरू झालं आणि विश्व निर्माण झालं. या निर्माण झालेल्या विश्वामध्ये एक दुसऱ्यापासून वेगळा नाहीये ही वस्तुस्थिती आहेच ना. विश्व निर्माण झालं म्हणून परमात्म्यात काय फरक पडला? झाले नी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणके लोपीचे काही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रत्नाची प्रभा आहे म्हणून रत्न झाकलं जातं का जास्त प्रगट होतं? जास्त प्रगट होतं. जगतामुळे परमात्मा अधिक प्रगट झाला, झाकला कुठे गेला? तुम्हाला अबोध झाला तर तुम्हाला अबोधात जायला कोणी सांगितलं? या दर्शनाने तुम्हाला वेगळं घडलं असं जे वाटलं तो तुमचा प्रश्न आहे, तुमच्या ठिकाणी तो अबोध निर्माण झाला. पण परमात्म्याचा जर विचार केला, परमात्म्यासंबंधी शास्त्र सांगतं ते जर पाहिलं, आवाज जातोय मधमधून. परमात्म्यासंबंधी शास्त्र जे सांगतं ते जर पाहायचं झालं तर परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला, नाहीतर संकल्पाशिवाय सृष्टी निर्माण तरी कशी झाली? तुमच्या ठिकाणी तरी संकल्पाशिवाय कुठलं काम घडलेलं तुम्ही पाहिलंय कधी? संकल्पाशिवाय तुमच्या ठिकाणीही कुठलं काम घडत नाही. जर एका व्यक्तीच्या पातळीवर हे घडतं तर समष्टीच्याही पातळीवर हेच घडतं असं समजून घ्या. ते कसं घडतं?
थोडा आवाज आता वाढवायला लागेल.
ते कसं घडतं हे संपूर्णपणाने मानवी बुद्धीच्या अवाक्यातलं असेल असं सांगता येत नाही. असं समजू नका की तुम्ही परमात्म्याची सगळी घडामोड तपासणारे कोणीतरी आहात आणि तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. पण तरी देखील आपल्याला समजण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असं जर म्हटलं तर परमार्थी मनुष्य काय होतंय? मगाशी मी एकच ठेवा म्हणून ऑफ केला होता. खरा परमार्थी मनुष्य ज्या पद्धतीने विचार करतो आणि ज्या पद्धतीने विश्वाची घडामोड, तर ती गोष्ट साधनेशिवाय त्याच्या अनुभवाला येत नाही. तुम्ही लक्षात घ्या की साधनेमध्ये तर्क संपतो, मन संपतं. मन संपल्यानंतर आणि दीर्घकाळ मनरहितता जर झाली तर त्या दीर्घकाळानंतर मनरहिततेच्या स्थितीत मन नाहीये असं समजणारा जो उर्वरित शिल्लक राहतो त्याला आपण सच्चिदानंद असा बोध होतो. अर्थात आपण अविनाशी आहोत, तसंच आपण चैतन्य रूप आहोत, आपण शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप आहोत असा बोध होतो. म्हणजे परमात्म्याची स्थिती निर्माण होते आणि अशी स्थिती काही काळ चालल्यानंतर आता त्या स्थितीत राहावं ना तर एखादा संकल्प उठतो. हे जसं आहे तसं परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प उठतो. जगतासंबंधी जर म्हणायचं झालं तर जगत हे जड जगत आणि त्याच्या आत असणारा चेतन स्वरूप परमात्मा हे अंतिमतः एकूण चेतन स्वरूपातच आहे असं परमार्थीही मान्य करतात आणि शास्त्रज्ञही मान्य करतात. शास्त्रज्ञही म्हणतात की जड जे जगत आहे तर ते जड नसून चेतन स्वरूपच आहे. त्याच्या जडत्वावर शास्त्रज्ञांचा तसा विश्वास नाही. शास्त्रज्ञांचा विश्वास अतिशय सूक्ष्म अशा अणू पर्यंत आहे. तर त्या अणूच्या बाबत शास्त्रज्ञांना असं समजलेलं आहे की त्या अणूला देखील एक शरीर आहे. इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे घिरट्या घालत असतात ते एका विशिष्ट कवचाच्या बाहेर जात नाहीत, त्याच्या आत ते अत्यंत वेगाने फिरत असतात. हे जे कवच आहे हे जणू त्या अणूचं शरीर आहे आणि त्याच्या आत ज्याच्या भोवती ते घिरट्या घालतात अशी एक वस्तू आहे प्रोटॉन. आणि दुसरं त्यांना असं लक्षात आलं की जो जड आहे तोच क्षणमात्र चेतन होतो किंवा लहरीमध्ये परावर्तित होतो, तरंगामध्ये परावर्तित होतो. म्हणजे त्याचं जडत्व जातं आणि तो तरंग होतो आणि तोच परत जड स्वरूपात येतो. म्हणून जड आणि चेतन, जड आणि चेतन असं सारखं त्याचं एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये परावर्तित अशी स्थिती होत असते, ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, परिवर्तन होत असतं. याचा अर्थ त्याच्या ठिकाणी चेतनताही आहे, त्याच्या ठिकाणी जडता देखील आहे. जेव्हा त्याच्या ठिकाणी चेतनता आहे तेव्हा जडता का येते? तर संकल्पामुळेच येते, बाकी काही उत्तर नाही. त्याला तसं व्हायचंय म्हणून येते. पटते तुम्हाला? या शास्त्राबद्दल वाचलेले कोणी आहे तिथं? शास्त्रज्ञ हेच म्हणतात की त्याच्या आत असणारी जी इन्स्टिंक्ट आहे त्यामुळेच त्याला जडता येते. एरवी चेतन झाल्यावर जड व्हायचं कारण काय होतं? त्याच कारणाने परमात्म्यापासून विश्व बनला. तो त्या चेतन वस्तू पासून जड होण्याचा जो संकल्प आणि जडाचं परत चेतनात जाण्याचा संकल्प, जड एकदा झाल्यानंतर परत चेतन होण्याचं कारण काय? त्या जडाच्या आत एक चेतन होतच, त्याच्या संकल्पामुळे ते परत चेतन होतं, ते परत लहरीमध्ये रूपांतरित होतं. तशाच प्रकारे परमात्म्यापासून विश्व झालं. तुम्ही ज्याला परमात्मा असं म्हणता त्याला शास्त्रज्ञ ऍब्सोल्यूट ट्रुथ असं म्हणतात. ते निखळ सत्य होतं, त्याच्यातून जग झालं आणि परत निखळ सत्य देखील होऊ शकेल. जगाचा नाश जेव्हा होईल तेव्हा ते देव किंवा परमात्मा अशी भाषा वापरणार नाहीत. पण त्यांना जे म्हणायचे ते आणि जे तुम्हाला व्यक्ती म्हणून तुम्हालाही अनुभवायला येतं ते ध्यानामध्ये, हे देखील एकच आहे. पण ते त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत. शास्त्रज्ञांची अडचण आणि परमार्थियांची अडचण, ते ही गोष्ट सिद्ध करू शकत नाहीत आणि हा गुंता आतापर्यंत सुटत नाहीये. एरवी जी औपनिषदिक वर्णन आहेत परमात्म्याची तर तीच शास्त्रज्ञ करतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना कळत नाही की यांना कसं समजलं. कसलीही साधनं नसताना आणि अब्जावधी डॉलर्स खर्च यांनी न करता देखील, तेव्हाही डॉलर चलन असणारच की नाही, यांना कसं समजलं? केवळ बसून शांतपणे डोळे मिटून यांना कसं ते कळलं? जे आपण बोलतोय ते हे कसे बोलतायत? मग हे सिद्ध का नाही करू शकत आहेत? यांना ते दाखवता येईल असं सिद्ध करता येत नाही आणि त्यांना तो आनंद स्वरूप आहे. सगळं विश्वच एक सारखं चैतन्य आहे पण त्याचा अनुभव शास्त्रज्ञ स्वतः घेऊ शकत नाही. तो फ्रस्ट्रेटेड असतो, त्याला झोप येत नाही, तो चेन स्मोकर असतो, त्याला दारू प्यावीशी प्यायला लागते, त्याचं जीवन अगदीच गजाळ होऊन गेलेलं असतं. समजलेलं तर असतं सत्य, पण त्याच्या जीवनावर त्या सत्याचा प्रभाव पडलेला नसतो. आणि जो म्हणतो की माझ्या जीवनावर सत्याचा प्रभाव पडलाय आणि मला समजलंय, त्याला हे सिद्ध करता येत नाही. कुठल्याही इन्स्ट्रुमेंटनी सिद्ध कर असं म्हटलं तर सिद्ध करता येत नाही. अशा अडचणीत तुर्त ही सगळी गाडी अडकलेली आहे. पण हे तर्कानी नव्हे तर अनुभवानी जाणता येतं. आणि मगाचाच विषय की परमात्म्या एवढे तुम्ही देहामध्ये असून परमात्म्याचा बोध जास्तीत जास्त प्राप्त करून घेऊ शकता. त्यामुळे अकर्ता परमात्मा जगत कसा झाला हे तुम्हाला एका मर्यादित देहामध्ये तशा रीतीने सिद्ध करता येत नाही. सांगता समजता येतं पण सिद्ध करता येत नाही, ही अडचण राहते. पण सर्वात शेवटचा निकष जो आनंद, समाधान, प्रेम, शांती, जर या सगळ्याचा माझा अतूट संबंध असेल तर मी अत्यंत निर्वैर भावनेनी, निर्मत्सरी भावनेनी, निश्चंकतेनी, शांत आनंद प्रेम अशा भावनेनी जगात वागायला हवं. तर हे समजल्यामुळं संत वागू शकतात आणि शास्त्रज्ञ वागू शकत नाही, समजल्यानंतर देखील ही अडचण राहते. आणि छोट्या मानवी जीवनाचं ध्येय म्हणजे 60-70-80 वर्षाच्या मानवी जीवनाचं ध्येय अर्थातच शांती समाधान आहे, बाकी काय आहे? असं असल्यामुळं उपनिषदांचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत स्वीकारावाच लागतो. विश्व घडलं आहे म्हणजे कर्म घडलं आहे, बरोबर आहे. कर्म घडण्यासाठी कर्त्याची जरुरी असते, बरोबर आहे. तो स्वतःच करता आहे, अकर्ता राहून तो कर्ता झालेला आहे. माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जाणे, तो परममुक्त, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो जन्माला येत नाही पण विश्व झालेला आहे, तो परमात्म्याचाच जन्म आहे श्रीकृष्ण म्हणून पाहू नका. अक्रियताची कर्म करणे, काहीही करत नसताना परस्पर परभारे पंचभूतांची कर्म चाललेली आहेत, त्याचा त्याच्यात मुळीच सहभाग नाही पण त्याच्या अधिष्ठानावर चाललेला आहे, तो आहे म्हणून चाललेला आहे. याच्यामध्ये मुळीच विकार नाही. तुम्हाला कोणी सांगितले विकार धरायला? तुमच्या बुद्धीत ते आहेत, तुमच्या इंद्रियांच्या ठिकाणी ते वास करतायत, म्हणून तुम्ही विकारी आहात. जर तुम्ही शांत, दांत, अविकारी असे झालात तर परमात्म्याचं सत्य समजून देखील येतं. पण पुढच्या क्षणाला तुम्ही परत विकारी होता ही तुमच्या इंद्रियांची करामत आहे, म्हणून परमार्थ हा अखेरपर्यंत करायचा असतो. अशा प्रकारचं हे मला देखील ज्याची आवड आहे अशा आर्ग्युमेंटेटिव्ह प्रश्न आज असल्यामुळं हे दोन्ही प्रश्न चांगले होते. त्याच्या पुढचा एक अजून प्रश्न आहे पण एवढा आपल्यापाशी वेळच नाही. आपला सत्संगाचा कार्यक्रमच संपला, उलट 5 मिनिटं पुढे गेला. पण अशी याची असं याच्या संबंधीचं विवेचन अथवा विश्लेषण आहे. आपण हे अशा करता करतो की या ज्या शंका राहतात या शंका म्हणजे आपल्या स्वतःचं पाहणं, याच्याबरोबरच हे जगत काय आहे, कशा करता हे झालेलं आहे, ही तारांगण काय आहे, हेही अपरिहार्य पडणारे प्रश्न आहेत. भरती ओटी पाहून मनुष्य आश्चर्यचकित होतो की काय चाललंय हे, कशा करता आहे. कारण आपण खरंच अल्प बुद्धी इतके असतो की एवढं व्यापक असं कर्म आपण कधी पाहिलेलंच नसतं. तुम्ही एखाद्या पर्वत शिखरावर गेलात तर एकदम घडणारी कर्म जेव्हा तुम्हाला दिसतात, नदी वाहतीये, कुठून प्राणी चाललाय, पक्षी उडतायत, घारी आपलं भक्ष्य शोधतायत, तेव्हाही आश्चर्यचकित होतो की कारण आपण एवढी कर्म पाहतच नाही ना. आपणच आपलं जेमतेम कर्म करतो, टाळायचाच हेतू असतो. त्यामुळे जगत कर्म जेव्हा आपल्याला कधी मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतात तेव्हा आपण जरा प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये की हे सगळं कशा करता चाललंय, काय चाललंय. पण आपण कर्म करताना आपल्याला समजतं पोटाकरता चाललंय, मग तसंच त्यांचं पोटाकरता चाललेलं असतं. असं त्याचं खरं उत्तर आहे. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली स्वामीजी.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।